नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी नागरिकांनी संघटित होऊन स्वतःला समर्पित करावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये एकता नगर इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिवस समारंभात ते बोलत होते. स्वातंत्र्यानंतर सरदार पटेल यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या दृष्टिकोनाला मूर्त रूप देत 550हून अधिक संस्थानं एकत्र करून अशक्य वाटणारं काम साध्य केलं असे गौरवोद्गार त्यांनी काढले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त दिली जाणारी केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदकं देशभरातल्या 1466 जणांना जाहीर झाली आहेत. कारवाई, तपास, गुप्तचर यंत्रणा आणि न्यायपूरक विज्ञान या चार क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यंदा हा पुरस्कार मिळवणाऱ्यांमध्ये राज्यातल्या 9 जणांचा समावेश आहे. भारताच्या माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची आज पुण्यतिथी आहे. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी आज इंदिरा गांधींच्या शक्तीस्थल या समाधीस्थळी जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 466 अंकांची घसरण झाली आणि तो 83,939 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 156 अंकांची घसरण नोंदवत 25,722 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.